यशया अध्याय 39. त्यावेळेला बलदानाचा मुलगा मरोदक बलदान बाबेलचा राजा याने हिजक्याला पत्रे आणि भेटी पाठवल्या, कारण त्याने हिजक्या आजारी असल्याचे आणि बरा झाल्याचे ऐकले होते. या गोष्टीमुळे हिजक्याला आनंद झाला. त्याने आपल्या भंडारातील मौल्यवान वस्तू चांदी सोने मसाले अमूल्य तेल आणि त्याचे शस्त्रगार आणि त्याच्या भंडारात हे सर्व सापडले ते सर्व दाखवले. हिजक्याने त्यांना दाखवले नाही असे त्याच्या घरात किंवा त्याच्या सर्व राज्यात काहीच राहिले नव्हते. मग यशया संदिष्टा हिजक्या राजाकडे आला आणि त्यास विचारले, ही माणसे तुला काय म्हणत होती, ती कुठून आली होती? हिजक्या म्हणाला, ती दूरच्या बाबेल देशातून माझ्याकडे आली होती. यशियाने विचारले, तुझ्या घरात त्यांनी काय काय पाहिले? हिजक्याने उत्तर दिले, माझ्या घरातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. मी त्यांना माझ्या सर्व मौल्यवान वस्तू दाखविल्या नाहीत असे काहीच नाही. मग यशया हिजक्याला म्हणाला, सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक. पहा, असे दिवस येणार आहेत की जेव्हा तुझ्या महालातील प्रत्येक गोष्ट ज्या तुझ्या पूर्वजांनी आतापर्यंत जमविल्या आहेत ते सर्व बाबिलेला घेऊन जातील, काहीच उरणार नाही असे परमेश्वर म्हणतो. आणि तुझ्यापासून जी मुले जन्मतील ज्यांचा तू स्वतःच पिता असशील त्यांना घेऊन जातील आणि बाबेलच्या राजवाड्यात तुझी मुले शंड म्हणून राहतील. मग हिजक्या यशाला म्हणाला, परमेश्वराचे वचन तू बोललास ती विश्वासयोग्य आहे, कारण त्याने विचार केला, माझ्या दिवसात तिथे शांतता आणि स्थिरता राहील.